आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. दिल्लीत उद्यापासून 18व्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. या परिषदेत भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा सहभाग असेल. भारताच्या अध्यक्षतेखाली अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या विषयसूत्रावर आधारित ही परिषद होत आहे. सहभागी बहुतांश राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष तर काही देशांचे उच्चाधिकारी या परिषदेत सहभागी होणार असून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री यांचं काल रात्री दिल्लीत आगमन झालं. त्याशिवाय संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसूस आणि न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षा दिल्मा रुसेफ हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनाप्रमुखही सहभागी होणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मोदी अनेक राष्ट्रांशी द्विपक्षीय चर्चा करण्याची शक्यता आहे. दरम्यान आजपासून रविवारपर्यंत राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय आणि अमृत उद्यान बंद राहणार आहे. शिवाय राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड सोहळाही होणार नाही. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये रस्ते मार्गांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. मेट्रो स्थानकं पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार असल्याचंही दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. त्याशिवाय दिल्लीत रविवारपर्यंत उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय तसंच कनिष्ठ न्यायालयही बंद राहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष आणि समाजसेवक 5वे प्रिन्स रहीम आगा खान यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कनं पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, माता आरोग्य, शहरी पुनर्विकास, महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही रहीम आगा खान यांची भेट घेतली. सामाजिक विकास, सिंचन, सहकार क्षेत्र, नैसर्गिक शेती आणि सौर ऊर्जा या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत या भेटीत चर्चा झाली. आरोग्याची बळकट, लवचिक आणि न्याय व्यवस्था उभारण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आणि प्रादेशिक भागीदारी बळकट करण्यासाठी योगदान देण्यात भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं तिमोर लेस्ते येथे दिल्ली इथं आयोजित केलेल्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक समितीच्या 79व्या सत्राला दूरदृश्य प्रणालीद्वारे नड्डा यांनी संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनात भारताला जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान भारताच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेणारा असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. मुंबईत सुरू असलेल्या 7व्या ग्लोबल फिनटेक फेस्टचा समारोप आज होणार आहे. सर्वसमावेशक वित्त पुरवठ्यासाठी विश्वसनीय, परस्परांशी निगडीत जागतिक प्रणाली असं या उपक्रमाचं विषयसूत्र होतं. केंद्रीय अर्थ आणि व्यावसायिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज या परिषदेला संबोधित करणार आहेत. अमेरिकेतील ट्विन टॉवरवरील दहशतवादी हल्ल्याला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात 3000 जणांचा बळी गेला होता. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ अमेरिकेत विविध कार्यक्रम आणि श्रद्धांजली सभा आयोजित केल्या जात आहेत. नव्या बियाण्यांच्या संदर्भात नव्या प्रस्तावित कायद्याअंतर्गत शेतकऱ्यांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील आणि पारंपरिक तसंच शेतकऱ्यांनी विकसित केलेल्या बियाण्यांच्या वाणावर कोणतेही निर्बंध आणले जाणार नाहीत अशी ग्वाही केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे. दिल्लीत काल देशभरातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांसमवेत प्रस्तावित कायद्यासंदर्भात चर्चेचं आयोजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. प्रस्तावित कायद्यात स्थानिक परिस्थितीनुरूप अनुकूल नवीन वाण बाजारात आणण्याचे अधिकार राज्यांना असल्याचं सांगून राष्ट्रीय मानकेही लागू होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं भारताला जागतिक विकासाचं प्रमुख इंजिन असं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या आर्थिक वृद्धीदर 7.8% नोंदवल्यानंतर नाणेनिधीनं ही प्रतिक्रिया दिली आहे. इंधन आणि ऊर्जेच्या किमतींमधील अचानक झालेल्या वाढीचा सामना करावा लागूनही सेवा क्षेत्र आणि निर्यातीमुळे भारतानं अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असं नाणेनिधीच्या संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझाक यांनी सांगितलं. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिजावर राहणाऱ्या कामगार आणि रोजगारावर आधारित व्हिजावर राहणाऱ्या व्यक्तींना अमेरिकेत राहण्याची मुभा देणारा 2 महिन्यांचा अतिरिक्त कालावधी रद्द करण्याचा प्रस्ताव ट्रम्प प्रशासनानं मांडला आहे. या प्रस्तावामुळे नवीन रोजगारदाता अथवा स्थलांतराचा दुसरा पर्याय निवडण्याचा कालावधी कमी होऊ शकतो. डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीजनं दिलेला हा प्रस्ताव आज फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार असून त्याद्वारे काही व्हिसा श्रेणी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींसाठीची तरतूद रद्द होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास नोकरी संपुष्टात आल्यानंतर अन्य कोणतीही अधिकृत परवानगी नसल्यास देश ताबडतोब सोडावा लागणार आहे. संसदीय लोकशाही ही जगातील सर्वोत्तम शासन प्रणाली असल्याचं प्रतिपादन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. संसद भवनात 27व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा 2025-26 पुरस्कार रिजिजू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत मणिपूरमधील शिलाँग विभागातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय उखरुल 1 हे राष्ट्रीय विजेते ठरले. पूर्व काँगोमधील बुकावू शहरात 2 शाळांमध्ये लागलेल्या आगीत किमान 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 12 जण जखमी झाले आहेत अशी माहिती दक्षिण किवू प्रांतीय प्रशासनानं दिली आहे. एका घरात लागलेली आग नंतर लगतच्या 2 शाळांपर्यंत पसरली अशी प्राथमिक माहिती आहे. ज्या भागात आग लागली तो भाग दाट लोकवस्तीचा असून तिथली बहुतांश घरं लाकडापासून बनलेली आहेत. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक इथं ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. मृतांमध्ये 3 लहान बालकांचाही समावेश आहे. जखमींना उपचारासाठी साकोली इथल्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियातल्या चॅंगवाँग इथं सुरु असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी भारतानं 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावत दमदार सुरुवात केली. मोना अग्रवाल अवनी लेखरा आणि मिली शाह यांनी एअर रायफल स्टँडिंग सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक प्रकारात मोना अग्रवालनं रौप्य पदक तर अवनी लेखरानं कांस्य पदक जिंकलं. पुरुष गटात राकेश निदागुंडी आनंद कृष्ण आणि स्वरूप उन्हाळकर यांनी सांघिक प्रकारात दुसरं स्थान मिळवत रौप्य पदक पटकावलं. दुबईत काल रात्री झालेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारतानं बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताचं अंतिम सामन्यातील स्थान निश्चित झालं आहे. भारतानं दिलेल्या 150 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 109 धावाच करता आल्या. 40 चेंडूत 64 धावांची खेळी करणारी भारताची शफाली वर्मा सामनावीर ठरली. दुसरा उपांत्य सामना आज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. विजेत्या संघाचा सामना रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताबरोबर होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं उद्यापासून दिल्लीत आयोजन. परिषदेत सहभागासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन दिल्लीत दाखल. भारताच्या आर्थिक विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून प्रशंसा. नोकरी सुटल्यानंतरही H-1B व्हिसावर अमेरिकेत राहण्याची मुभा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रस्ताव. महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू आणि आशिया चषक T20 महिला क्रिकेट स्पर्धेत भारताची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.